93.5 रेड एफएम वर तुम्ही ऐकत आहात श्रीकांत सोबत फक्त लढ म्हणा।
कुणी जर तुम्हाला विचारलं की भारताचा सेक्स रेशो सुधारण्यासाठी तुम्ही काय करत आहात, तर कदाचित तुमच्याकडे उत्तर नसेल। मी काय करणार, फार तर मुलीच्या जन्माचं स्वागत करेन, आणखीन काय, असं म्हणाल। कदाचित जे करायचंय ते डॉक्टरांनी केलं पाहिजे असा शेरा देखील माराल। 2011 जनगणनेत आपल्या देशाचा सेक्स रेशियो म्हणजे लिंग प्रमाण 943 आहे असं कळून आलंय। म्हणजे प्रत्येक 1000 पुरुषांमागे 943 स्त्रिया। त्यात महाराष्ट्राचा आकडा 929 आहे। आणि चाइल्ड सेक्स रेशियो म्हणजेच 6 वर्षांपेक्षा कमी वयोगटातला सेक्स रेशियो लिंग प्रमाण 894 आहे। 894 म्हणजे 10 ते 15 वर्षात सरासरी प्रत्येक 1000 पुरुषांमागे 900 स्त्रिया। हा आकडा एवढा कमी कसा, हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर ते समजून घेण्यासाठी मुलीच्या जन्मानंतर असणारी काही लोकांची मानसिकता समजून घेणे गरजेचे आहे।
म्हणजे आमच्या क्षेत्रामध्ये मेडिकल फील्डमध्ये एखाद्या पेशंटची ज्यावेळेस डेथ होती हॉस्पिटलमध्ये आणि ती ज्यावेळेस आम्ही नातेवाईकांना सांगतो त्यावेळेस खूप वाईट रिॲक्शन असते। तशीच मला मुलगी झाल्यानंतर, मुलगी झाली हे सांगितल्यानंतर तशीच रिॲक्शन दिसायला लागली। मग मला वाटायला लागलं की मुलगी झाली ही नातेवाईकांना सांगणं म्हणजे एखादी डेथ डिक्लेअर करायसारखीच अवघड गोष्ट आहे।
मुलाच्या जन्मानंतर जल्लोषात लाडूपेढे वाटणारे आई वडील जेव्हा मुलीच्या जन्मानंतर आयुष्याचं गारहाणं मांडून बसतात डॉक्टरांसमोर, तेव्हा एका डॉक्टरने करायचं तरी काय?
मुलगा झाल्यानंतर हे खुशीने बिल देतात, आपण मुलगा झाल्यानंतरच बिल घ्यायचं। मुलगी झाल्यानंतर ह्यांना बिल द्यायला इंटरेस्ट नसतो, ठीक आहे, पैसे नसतात देण्यासाठी, बिल देण्यासाठी, तर आपण बिलच नाही घ्यायचं। मुलाच्या जन्माचं हेच मिठाई वाटून स्वागत करतात, म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत आपण करायचं, ही साधी सरळ कल्पना होती। एवढी अपेक्षा होती म्हणून 5 वर्षापूर्वी कार्यक्रम चालू केला।
आज मी श्रीकांत MH935 फक्त लढ म्हणाच्या ह्या सदरात तुमची भेट अशाच एका डॉक्टरांशी करून देणार आहे।
नमस्कार, मी डॉक्टर गणेश राख, तुम्ही मला ऐकत आहात MH935 वर श्रीकांत सोबत।
गेली 5 वर्ष डॉक्टर गणेश राख यांनी एक अनोखी मोहीम राबवली आहे। त्यांच्या हडपसर मधल्या मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये जन्मलेल्या मुलीची डिलिव्हरी निशुल्क केली जाते, अगदी मोफत।
गेल्या 5 वर्षापासून तसं आतापर्यंत मुलगी वाचवा चळवळीच्या साठी आम्ही 5 योजना प्रोग्राम चालू केले। पहिली योजना की मुलगी झाल्यास प्रसूती मोफत, नॉर्मल डिलिव्हरीचं बिल घेणार नाही, सिझेरियनचं बिल घेणार नाही। दुसरी जो नवजात अतिदक्षता विभाग त्याचंही आम्ही मुलींचं बिल घेत नाही। तिसरी योजना आमची आहे की 5 वर्षापर्यंतच्या सर्व मुलींचं आम्ही सर्व प्रकारचं लसीकरण, व्हॅक्सिनेशन अगदी WHOचा स्टँडर्ड प्रोटोकॉल वापरून पूर्णपणे मोफत करतो। त्याचबरोबर आम्ही ऍसिड अटॅक आणि जळीत महिला म्हणजे बर्न व्हिक्टिम्स किंवा डोमेस्टिक व्हायलन्सच्या ज्या बळी पडलेल्या महिला मुले आहेत त्यांची सर्व ट्रीटमेंट आम्ही हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे मोफत करतो। आणि 5वी योजना म्हणजे आमच्या हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या प्रत्येक मुलीच्या जन्माचं आम्ही स्वागत करतो, केक कापतो, मिठाई वाटतो, सर्व नातेवाईकांना मिठाई देतो आणि नंतरच तिला घरी पाठवतो। वा, तर असं 5 वर्षांमध्ये जवळजवळ 600 पेक्षा जास्त मुलींचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केलाय। कदाचित मी खूप लकी की एवढ्या मुलींचा बर्थडे सेलिब्रेट करू शकलो।
एखाद्या डॉक्टरनं 600+ मुलींचा जन्म निःशुल्क करून देणं, त्यांच्या लसीकरणाच्या आणि गरज पडल्या अतिदक्षता विभागाचा खर्च सुद्धा स्वतःवरती ओढून घेणं, ही गोष्ट केवळ कौतुकास्पद नव्हे तर अभिमान करण्याजोगी आहे।
सरांचं काम एकदम पारदर्शक आहे।
ही भाग्यश्री
जिथं जाईल ना तिथं सगळ्यांना सांगते की मी डॉक्टर गणेश राख मेडिकेअर हॉस्पिटल इथं काम करते।
गेली 5 वर्ष भाग्यश्री मेडिकेअर हॉस्पिटल मध्ये बिलिंग आणि रिसेप्शन सांभाळते
आणि मला खूप अभिमान वाटतो मी इथं काम करते।
काम करण्यात जो आनंद आहे ना इथं, तो मला नाही वाटत कुठं की जास्त जरी काही भेटलं तरी तो भरून निघेल।
हे डॉक्टर विजय जोशी,
हा आनंद भरपूर आहे इथं काम करण्यामध्ये।
डॉक्टरांच्या बेटी बचाव मोहिमेतले अगदी सुरुवातीपासूनचे साथी।
प्रत्येक मुलीचं आम्ही सेलिब्रेशन करतो, केक आणतो, बुके देतो पेशंटला, गुलाब देतो, कपडे बाळासाठी, पावडर, तेल हे पण देतो।
आणि ही सीमा,
आणि आम्ही बघतो कौतुकाने कुठल्या पेपरला आमच्या सरांचा फोटो आला, कुठल्या पेपरला आमच्या हॉस्पिटलचं नाव आलं।
गेली 6-7 वर्ष मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये स्टाफ नर्स
आम्ही पण बघतो आणि दुसऱ्यांना पण दाखवतो, हे बघा मी ह्या हॉस्पिटल मध्ये काम करते स्टाफ नर्स म्हणून।
एक सामान्य व्यक्तीने एवढं मोठं अभियान चालवले की मुलगी वाचवा अभियान हे नुसतं नावापुरतं नाही राहिलेले।
आणि ह्यांचं नाव मिसेस तृप्ती गणेश राख।
महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून, परदेशातून खूप लोक कौतुकच अक्षरशः करतात ना, तर बायको म्हणून मला खूप सुंदर वाटतं, अभिमान वाटतो मला खरंच की मी त्यांची बायको आहे।
अशा या डॉक्टर गणेश राख यांची मी श्रीकांत या आठवड्यात MH935 वर फक्त लढ म्हणाच्या सदरात तुमची ओळख करून देणार आहे। त्यांच्या लहानपणीच्या इच्छा, डॉक्टर होण्याची स्वप्न आणि डॉक्टर झाल्यानंतरचे स्ट्रगल, या मोहिमेच्या सुरुवातीचे स्ट्रगल, या मोहिमेनंतरचे स्ट्रगल, ह्या सगळ्या मी तुमच्या समोर मांडणार आहे.
तुम्ही ऐकत आहात फक्त लढ म्हणा श्रीकांत सोबत 93.5 रेड FM बजाते रहो.
डॉक्टर गणेश राख यांचा जन्म दुष्काळी पट्ट्यातला, कुटुंबाची परिस्थिती हालाखीची. लहान मुलांना आपण बऱ्याचदा विचारतो तुला मोठं होऊन काय व्हायचं आहे, असा प्रश्न डॉक्टर गणेश राख यांना जर कोणी विचारला असता तर
मला कुस्तीमध्ये खूप इंटरेस्ट होता. मी बऱ्याच ठिकाणी असे यात्रेमध्ये याच्यामध्ये कुस्ती खेळायचो आणि मला लहानपणापासूनच कुस्तीमध्येच एक पैलवान म्हणूनच करिअर करायचं होतं.
मग नक्की विचार बदलला कधी आणि कसा?
मी एक डॉक्टर झालो किंवा वैद्यकीय क्षेत्राकडे वळालो ते फक्त माझ्या आईमुळे. कारण ज्यावेळेस मी कुस्ती खेळायचो त्यावेळेस मला आई नेहमी म्हणायची की तू कुस्ती खेळतोस आणि सर्व घरातील जेवण एकटाच खातोस. बरं ठीक आहे, आता जेवण एकटाच खातोस पण पुढे भविष्यामध्ये वडिलांच्या जागेवर जाऊन हमाली करशील, कारण तुला कुणी नोकरी देणार नाही का, तुला कुठला कामधंदा मिळणार नाही. त्यापेक्षा बाबा हे सगळं सोडून दे, काहीतरी अभ्यास कर, शिक्षण घे आणि कुठेतरी कामधंदा नोकरी कर. पण मी वडिलांबरोबर काही वेळेस त्यांच्या कामाच्या ठिकाणी जायला लागलो,
गुलटेकडीला,
गुलटेकडी मार्केट यार्डला. मग आईचं म्हणणं खरं वाटायला लागलं की वडिलांचं ती प्रचंड मेहनत, पोती उचलणं आणि आपण जर हे खेळत राहिलो तर बरोबर आहे वाटायला लागलं. आई म्हणते ते बरोबर आहे कारण पुढे आपल्याला हेच काम करायला लागणार आहे म्हणून अभ्यासाकडे लक्ष दिलं. पण नंतर ज्यावेळेस 12वी झाली त्यावेळेस असं ठरवलं की बाकी काही आपण इंजिनिअरिंग किंवा दुसऱ्या क्षेत्रात गेलो तर आपल्याला काही ओळख नाही, त्यामुळे नोकरी कोण लावणार ना. मग कमीत कमी डॉक्टर झाल्यानंतर एक स्वतःचा व्यवसाय तरी करता येतो ही एक साधी स्वार्थी कल्पना होती मनामध्ये, म्हणून डॉक्टर झालो. असं काही ठरवलं नव्हतं की डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा करायची. फक्त ह्या क्षेत्रामध्ये कोणाच्या वसिल्याची गरज नाही, मी कुठेही जाऊन माझं पोट भरू शकतो एक वैद्यकीय व्यवसाय करून, म्हणून मी डॉक्टर झालो. खरंच
लहानपणी कुस्तीची आवड असूनही प्रॅक्टिकल कारणाने डॉक्टरकीचा व्यवसाय निवडणारे डॉक्टर गणेश राख त्यांच्यावर बेटी बचाव आंदोलनाचं डोंगर का बरं आलो?
मुलगा झाला, आई खुश, बाहेर नातेवाई खुश, बाहेर आम्हाला मिठाई आणून द्यायची, ह्याची अगदी उलट रिॲक्शन मुलगी झाल्यावरती दिसायची. आई सर्वप्रथम बऱ्याच वेळा रडून स्वागत करायची मुलीच्या जन्माचं. नातेवाईकांना ज्यावेळेस आम्ही सांगायचो की मुलगी झाली, बऱ्याच वेळा ते हॉस्पिटलमधून निघून जायचं मग भेटायला येत नसायचे. परत एखाद्या पेशंटची ज्यावेळेस डेथ होती हॉस्पिटलमध्ये आणि ती ज्यावेळेस आम्ही नातेवाईकांना सांगतो त्यावेळेस खूप वाईट रिॲक्शन असते. तशीच मला मुलगी झाल्यानंतर, मुलगी झाली हे सांगितल्यानंतर तशीच रिॲक्शन दिसायला लागली.
पण मग घरच्यांकडनं स्टाफकडनं विरोध नाही झाला?
सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही कार्यक्रम चालू केला त्यावेळेस सर्वप्रथम रिॲक्शन म्हणजे सर्वांचीच विरोधात होती,
म्हणजे माझा चेहराच मावळला. कारण कसं काय मॅनेज करणार आहोत आपण, एक तर लोन घेऊन आपण हॉस्पिटल रन करत आहोत, रन करण्यासाठी भरपूर त्याला आपले पैसे व्यवस्थित लागतील, सगळं लागतील, आणखी जे आपल्याकडे नाहीये. त्यावेळेस माझी प्रतिक्रिया बिलकुल चांगली नव्हती की मिळणं शक्यच नाही, घर तर मला चालवायचं ऍक्च्युली.
हॉस्पिटलचं बेनिफिट कमी होणार आणि मग बेनिफिट कमी झालं की सगळ्याच गोष्टींवर त्याचा परिणाम होणार, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर विरोध केला होता सगळ्यांनीच. पण सर त्या गोष्टीवर ठाम राहिले की नाही आपण फ्रीज करूया. नंतर मग सरांनी आम्हा सर्वांना कन्व्हिन्स केलं
आणि अशी झाली सुरुवात एका अनोख्या तपस्येची. प्रत्येक तपस्येत कुठला ना कुठला त्याग असतोच, डॉक्टरांनाही त्याग करावा लागला. मुलीच्या डिलिव्हरीचे खर्च माफ करणं म्हणजे सरळ 50% इन्कम स्वाहा, वरून हॉस्पिटलवर कर्ज आणि घरच्यांची नाराजी, एवढे सगळे अडथळे असताना एक माणूस मात्र डॉक्टरांसोबत खंबीरपणे उभा होता, ते म्हणजे डॉक्टरांचे वडील.
ज्यावेळेस वडिलांनी सर्वांची एकत्रित मीटिंग घेतली आणि वडिलांना माहीत होतं कार्यक्रम म्हणजे माझ्याशी आमचं थोडी भांडण चालले घरामध्ये, तसं वडील म्हणले अरे इतकं चांगलं काम करतोयस ना तू आणि ह्याला पैशासाठी कशाला भांडता, आणि तुम्हाला पैशाची गरज असेल ना तर ह्या वयात सुद्धा मी हमाली करेन, ह्या वयात सुद्धा मी हुक हातात घेईन. हमाली लोक ती पोती उचलण्यासाठी तो हुक असतो, ह्या वयात सुद्धा मी हमाली करेन पण खूप चांगलं काम करतोयस त्यामुळे ते सोडू नको.
वडिलांनी हे म्हणताच डॉक्टरांच्या मार्गातले सर्व अडथळे जणू गायबच झाले. कधी कधी कोणीतरी फक्त लढ म्हणायची गरज असते आणि नवीन जोम अंगात येतो आणि त्या नव्या जोमाने सुरू झालेल्या कामाला नवी दिशा मिळते, नवी पालवी फुटते. डॉक्टर गणेश राख यांनी कमावलेल्या पुण्यात त्यांच्या वडिलांचा सिंहाचा वाटा नक्कीच आहे.
तुम्ही ऐकत आहात फक्त लढ म्हणा श्रीकांत सोबत 93.5 रेड FM बजाते रहो.
गेली 5-6 वर्ष डॉक्टर गणेश राख यांच्या मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी मध्ये मुलींची डिलिव्हरी फ्री केली जाते. खुद्द डॉक्टर म्हणतात की कुठल्या एका केसमुळे हा निर्णय त्यांनी घेतला नाही.
मुलगा झाल्यानंतर खुशीने बिल द्यायचे, कमी करा, कन्सेशन द्या, काही म्हणत नसायचे. पण मुलगी झाल्यानंतर बऱ्याच वेळा ते माझ्याकडे यायचे की एवढं बिल कसं झालं, आता आमच्याकडे तर काही पैसेच नाहीत. मुलगा झाल्यावर यांच्याकडे पैसे असतात आणि मुलगी झाल्यानंतर पैसे नाहीत म्हणतात, व्याजाने पैसे आणलेत म्हणतात. एक काम करू ना आपण, मुलगा झाल्यानंतर हे खुशीने बिल देतात, आपण मुलगा झाल्यानंतरच बिल घ्यायचं. मुलगी झाल्यानंतर ह्यांना बिल द्यायला इंटरेस्ट नसतो, ठीक आहे, यांच्याकडे पैसे नसतात देण्यासाठी, बिल देण्यासाठी, तर आपण बिलच नाही घ्यायचं. मुलाच्या जन्माचं हेच मिठाई वाटून स्वागत करतात, म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत आपण करायचं. ही साधी सरळ कल्पना होती. आम्हाला कुठलाही मुलगा आणि मुलगीमध्ये भेदभाव नव्हता करायचा. अपेक्षा एवढीच होती की मुलीच्या जन्माचंही मुलासारखंच स्वागत करा, एवढी अपेक्षा होती. म्हणून 5 वर्षापूर्वी कार्यक्रम चालू केला.
पण हा निर्णय घेतल्यानंतर जी पहिली मुलगी मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जन्माला आली, तिच्या जन्माची कहाणी हॉस्पिटलच्या स्टाफला चांगली लक्षात आहे.
त्यावेळेस तिला आम्ही इंडक्शन केलं, म्हणजे ज्यावेळेस तिला कळा चालू झाल्या त्यावेळेस पासून ती जी रडत होती की मला मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे.
आणि त्याच वेळेस तिच्या आईनेच मला प्रश्न केला, मुलगा होणार होता तुम्ही मला मुलगी दिली, तुम्हीच माझ्या मुलीचं बाळ बदली केलं. मग त्यावेळेस जे वेटिंगला पेशंट होत ते मी स्वतः हाताला पकडून तिला दाखवलं, हिची अजून डिलिव्हरी झाली नाही, त्याच्यामुळे हिथं काय दुसरं पेशंट नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला दुसरं बाळ आणून देऊ शकते कुठं, आणि मी पण इथून बाहेर गेले नाही. त्याचं कुठंतरी विचारून आले होते, त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला मुलगाच होणार आहे. ती मुलगी तर रडतच होती, तिला म्हणजे ती एवढी पेन मध्ये होती, तरी तिने पहिला प्रश्न केला मला काय झालं. मुलगी सांगितल्याबरोबर तिने जे रडायला सुरुवात केली, नंतर ती शेवटपर्यंत जाऊच तो रडली. नंतर सरांनी आम्ही सर्वांनी काउन्सिलिंग केलं, तिचा मुलीचा जन्माचं स्वागत केलं, इथं मोठा बर्थडे केला.
जाताना त्यावेळेस तिचा नवरा पण तिला न्यायला आला आणि त्याने सुद्धा ऍक्सेप्ट केलं की मुलगी ही मुलासारखीच आहे. त्यावेळेस ती गोष्ट माझ्या जरा चांगली मनावर तिचा इफेक्ट झाला की बाबा खरं आहे, आपण करतोय त्याचं काहीतरी फळ मिळतंय त्याला आपल्या समाजाला.
हा निर्णय जेव्हा डॉक्टरांनी घेतला तेव्हा डॉक्टरांसोबत काम करणारे साहजिकच थोडे आश्चर्यचकित झाले. काहींनी लगेच डॉक्टरांच्या निर्णयाचं समर्थन केलं, तर काहींना या निर्णयाबद्दल जरा डाऊट होता.
आमचे डॉक्टर मित्र की काय करायचे आपल्याला असलं कार्यक्रम चालू करून, हे शासनाचं काम आहे ना, त्यांचं त्यांनी करावं, आपण कसं आपले आपण एक बिझनेस म्हणून व्यवसाय करायचं.
पण जसं डॉक्टरांच्या घरच्यांनी त्यांच्या कामाला मान्यता दिली, त्याचप्रमाणे त्यांच्या स्टाफनंही इव्हेंच्युअली डॉक्टरांना पूर्णपणे साथ देण्याचं आश्वासन दिलं.
भरपूर अडचणी आल्या, आमचे पेमेंट उशिरा होण्या लागले. आता मुलगी झाल्यावरती हॉस्पिटलला पण द्यावाच लागतं ना, व आमचे पेमेंट पण महिना महिना दोन दोन महिने उशिरा झाले, तरी आम्ही सरांना ऍडजस्ट करत अजूनपर्यंत करतोय, आम्ही साथ देतो सरांना.
सरांचं जे कार्य आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळे इन्वॉल्व्ह होतो, आम्ही कमी स्टाफ मध्ये भरपूर काम करतो.
कार्यक्रम सुरू झाला आणि हळूहळू लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचू लागली. डॉक्टरांच्या कामाचं चार चौघात कौतुक होऊ लागलं. पण काही डॉक्टर मित्र मात्र डॉक्टरांच्या निर्णयाचं समर्थन करू शकले नाही. पण डॉक्टर बिचकले नाही बरं का, कुठल्याही कामाच्या सुरुवातीला थोडी निंदा ऐकावी लागते हे जाणून त्यांनी त्यांचे प्रयत्न त्यांचा कार्यक्रम सुरू ठेवला.
पण आज अशी परिस्थिती आहे की आज सर्वांनी साथ दिली. आज जवळजवळ एक आनंद वाटतो सांगायला की सर्व देशभरात 10,000 पेक्षा जास्त डॉक्टर्स हे ह्या चळवळीमध्ये काम करतात. की जे मुलगी झाल्यानंतर कोणी एक डिलिव्हरी फ्री करतं, कोणी 100% कन्सेशन देतं, कोण 50% देतं.
तुम्ही ऐकत आहात फक्त लढ म्हणा श्रीकांत सोबत 93.5 रेड FM बजाते रहो.
आज डॉक्टर गणेश राख यांचे लाखो चहेते आहेत. वाटल्यास जाऊन त्यांचा फेसबुक पेज पहा. त्यांच्या पाठीवर शाबासकी देणारे आणि त्यांच्या खांद्यावरचं ओझं कमी करू पाहणारे देखील आहेत. पण अशा कुठल्याही कार्यक्रमासाठी जेवढी जिद्द लागते तेवढाच पैसा सुद्धा लागतो. हॉस्पिटलवरती कर्ज असताना हा कार्यक्रम त्यांनी सुरू ठेवला. अनेकदा आर्थिक संकटांना त्यांना सामोरे जावं लागलं.
अवघड गोष्ट होती 5 वर्ष रन करणं, कारण सर्व स्टाफ सगळं मेंटेनन्स MSCB बिल. पण हॉस्पिटलमध्ये आमचे बाकी पेशंट जे असतात, बाकीचे मुलगा झालेली किंवा बाकी OPD जे कलेक्शन मिळतं किंवा बाकी IPD जे बाकीचे पेशंट सर्जरीचे जे पेशंट त्यातनं जे कलेक्शन मिळतं जे बिल मिळतं हॉस्पिटलला त्याच्यावरती आम्ही हॉस्पिटल रन करतोय. बऱ्याच वेळा असं करायला लागलं की मग खूप स्टाफ कमी ठेवायला लागला, कारण यावर सर्वांची सॅलरी देणं परवडत नसायचं. मग वर्कलोड वाढला, मग स्वतःला जास्त काम करायला लागलं. म्हणजे साधारण सांगायचं म्हणजे जवळजवळ गेले तीन वर्षे नाईट ड्युटी तर मीच करतोय. फक्त ज्या दिवशी मी आउट ऑफ पुणे असतो प्रोग्रामसाठी त्या दिवशीच मी फक्त एखाद्या डॉक्टरांची ड्युटी लावतो. ते बी थोडेसे कमी पैसे, सगळे साथ देतात, कमी पैसे घेतात, असं एकंदरीत रन करतोय. बऱ्याच वेळा MSCBचं बिलाचा प्रॉब्लेम येतो, कट करायला येतात लाईट, बंद करा प्रोग्राम, आम्हाला काय करायचं म्हणतात, तुम्हाला कोणी सांगितलं. पण थोडंसं रिक्वेस्ट करून ते पण ऍडजस्ट करतात, दोन दोन तीन तीन महिन्यांनी MSCBचं आम्ही बिल भरतो. पण असं एक चालले, स्ट्रगल चालले, प्रत्येक दिवशी दिवस संघर्षाचाच आहे.
आणि फक्त डॉक्टरांनाच नाही तर त्यांच्या घरच्यांना त्यांच्या स्टाफला सुद्धा कधी कधी अडचण होते.
स्ट्रेस वाटतो जास्त झाल्यासारखा, पण काही नाही, ते नंतर नंतर कमी होऊन जातं. आणि पैशाची ऍडजस्टमेंट आमच्यासारखी तर कोण करत नसेल, कारण इथल्या या कधी कधी आठ आठ नऊ नऊ डिलिव्हर होतात, बऱ्याच वेळा फिमेल चाइल्ड होतं, तर मग अशा वेळेस मग लोड येतो, तर मग जरा पेमेंटच्या बाबतीत थोडंफार इकडे तिकडे होतं, करतो ऍडजस्ट, आता सवय झाली सगळ्यांना.
पण समाजात बदल होताना पाहून ते दिसल्याचं समाधान त्यांच्या अडचणी नाहीशा करून देतात.
काम करण्यात जो आनंद आहे ना इथं, तो मला नाही वाटत कुठं की जास्त जरी काही भेटलं तरी तो भरून निघेल, हा आनंद भरपूर आहे इथं काम करण्यामध्ये.
सरांचं जे कार्य आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळे इन्वॉल्व्ह होतो, आम्ही कमी स्टाफ मध्ये भरपूर काम करतो.
समाजात बदल घडावा अशी इच्छा सर्वांनाच असते, समाजात बदल घडवणार असा विचार मात्र फक्त काही जण करतात. आणि समाजात बदल घडवण्यासाठी पावलं उचलणाऱ्यांची संख्या बोटांवर मोजण्याएवढी, त्यापैकी एक डॉक्टर गणेश राख. त्यांच्या कार्यक्रमामुळे समाजात घडलेला बदल जेव्हा त्यांना दिसतो तेव्हा त्याचा किती अभिमान वाटत असेल. नाही,
पाच वर्षापूर्वी मुलगी झाल्यानंतर लोक ते तयार नव्हते, म्हणजे मुलगी झाली हे सहन करायला तयार नव्हते, की जे आता स्वतःहूनच लोक म्हणतात की मुलगी झाली आम्ही खुश आहेत. आता तुम्ही कधी कधी असं जाणवतं की पहिले आम्ही सेलिब्रेशन आम्ही करायचो, आता लोक म्हणतात की नाही आम्ही, तुम्ही आता पाठीमागे आता म्हणल्याप्रमाणे की पेशंट म्हणतं की आम्ही केक घेऊन येणार आहे, आम्ही मिठाई घेऊन येणार, डॉक्टर तुम्ही आज काय आणायचं नाही, आजचं सेलिब्रेशन आमच्यातर्फे, असं फॅमिली तिचे पालक म्हणतात.
वा,
असं खूप वेळा अनुभव यायला लागलं. बऱ्याच वेळा असं जाणवलं की मुलगी झाल्यानंतर पालकांनी आमच्या सर्व स्टाफला कपडे आणले, म्हणजे छोटी छोट्या गोष्टीतनं लोकांची मानसिकता दिसते ना की ती बदलतात.
डॉक्टरांना समाजात बदल घडवायचा होता आणि हो नाही करत त्यांचा स्टाफ देखील त्यात सामील झाला. आज कार्यक्रमाला 5-6 वर्ष झाली, त्यानंतर त्यांच्या कामामुळे समाजात बदल घडतोय असं त्यांच्या स्टाफला वाटतं का?
थोडासा नाही, भरपूरच बदल झालेला दिसतोय सरांच्या कार्यामुळे. म्हणजे आता भरपूर सगळीकडे सरांची ओळख झाली आहे, म्हणजे आम्ही पण सगळेजण सांगतो असं सगळ्यांना, आणि त्यामुळे म्हणजे नाही का चांगले म्हणतात, उलट खुश होतात.
इनफॅक्ट डॉक्टरांच्या वा त्यांच्या स्टाफच्या कामगिरीवर सर्वात मोठा शिक्का जर कोणी मारला असेल तर ते म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन खुद्द यांनी.
एक और शख्स थे जो की एक बोझ ढोने वाले, एक जैसे कूली कहते हैं, वर्कर कहते हैं, उसका बेटा था वो डॉक्टरी करना चाहता था. तो ये जो बोझ ढोने वाला उसका पिता था, उसने कहा तुम ये सब कुछ नहीं कर पाओगे, तो मेरी तरह जहां जो बोझ ढोते हैं कूली की तरह इसी यही काम में लगो तुम. उसने कहा नहीं, मैं अपने आप को शिक्षित करूंगा. वो शिक्षा उसने प्राप्त की, डॉक्टर बन गया, अपनी क्लिनिक खोली, गायनेकोलॉजिस्ट बना वो. और जब वो गायनेकोलॉजिस्ट बना तो उसने देखा कि उसकी क्लिनिक में जब भी कोई बेटे की डिलीवरी होती है तो जितने परिवार वाले हैं मित्रगण आते हैं और बहुत जश्न मनाया जाता है, लेकिन जिस दिन बेटी पैदा होती है वहां सामने कोई आता नहीं. ऐसा लगता है कि बहुत ही निराशजनक एक वहां पर वातावरण बन गया. तो इसको बहुत बुरा लगा और उसने कहा कि अब मैं जब भी यहां पर कोई बेटी पैदा होगी तो मैं खुद यहां पर जश्न मनाऊंगा. और उसने अपने ही पैसों से जब भी बेटी पैदा होती है वहां पर जश्न मनाया. और दूसरी बात, जितनी भी बेटियां पैदा हुई उस क्लिनिक में उसने निःशुल्क वो काम किया, उनसे फ्री डिलीवरी उसने की और अपने यार दोस्तों को भी बताया. तो 100-200 हजार जो डॉक्टर जो क्लिनिक में चलाते हैं काम, उन सब ने ये कार्य शुरू किया. तो इस तरह के बहुत से लोग हैं जो कि बच्चियों को प्रोत्साहित करने के लिए, शिक्षा देने के लिए आगे बढ़ते हैं. इनका हमने आदर किया, सम्मान किया.
तुम्ही ऐकत आहात फक्त लढ म्हणा श्रीकांत सोबत, 93.5 रेड FM बजाते रहो.
एखादी गोष्ट समाजाला बाधक असेल तर ती बदलण्याची इच्छा सगळ्यांनाच असते, पण बदलण्यासाठी लागणारी मेहनत काही जणच घेतात. डॉक्टर गणेश राख यांनी घेतलेल्या मेहनतीला हळूहळू का होईना पण यश मिळू लागलंय, पण अनफॉर्च्युनेटली अजून कामगिरी पूर्ण झाली नाहीये.
एकंदरीत टक्केवारी जर बघितली मागच्या 1-5-7 वर्षापूर्वीची 10 वर्षाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती, तर माझ्या मताप्रमाणे 70% बदल झालेला आहे.
70%
लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल झाले.
ते उरलेले 30%
30%साठीच आता लढायचे, आणि आता लढाई खूप सोपी आहे, कारण आपल्याला ज्याप्रमाणे सर्व समाजाची साथ मिळते, पब्लिकची साथ मिळते, आता मला फक्त थांबायचंय, लोकच लढतात, इथून पुढची लढाई खूप सोपी.
ह्यात समाज आणि शासन दोघांचा हातभार लागणार आहे.
ग्रामीण भागामध्ये मुलींचं शिक्षणाचा प्रश्न आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपली लग्न पद्धत. आपण हुंडाबंदी केली पण मला नाही वाटत की हुंडाबंदी झाली, आणि हुंडाबंदीचा काही विशेष नाही. आता जो लग्नाचा जो वाढलेला खर्च आहे, मानपणाचं लग्न, त्या सर्व बुरदंड त्या मुलीच्या पालकांवरती पडतो. त्याच्यानंतर समाजातील असुरक्षितता, मुलींची महिलांची असुरक्षितता. तुम्ही सांगा, ज्या समाजामध्ये 2 वर्षाच्या मुलीवरती गँगरेप होतात, त्या समाजामध्ये आपण मुलगी वाचवायच्या घोषणा देतोय. तर हे सगळे वातावरण बघूनच पालक घाबरतात. तर ह्यासाठी आपण सगळे जबाबदार आहेत. सर्व समाजाकडून अपेक्षा आहे की मुलींना सुरक्षितता देणं आपली सर्वांची जबाबदारी, मुलींना सन्मान देणं आपली सर्वांची जबाबदारी. जर मुलगा झाला तर आपण प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुलाला लहानपणापासूनच शिकवून द्यायला पाहिजे की दुसऱ्याच्या मुलीचा सन्मान करायचा हे लहानपणापासूनच मुलांना शिकवून द्यायला पाहिजे. ह्या सर्व जर झाल्या गोष्टी तर निश्चितच आपल्याला परत मला नाही वाटत की योजना चालू करायची गरज पडेल की बेटी बचाव बेटी पढाव.
कधी कधी एखाद्या प्रॉब्लेमला मार्ग सापडण्याचा फक्त उशीर असतो. एक नवी पाऊलवाट कोणीतरी शोधायची गरज असते. ती पाऊलवाट सापडली की आपोआप लोकांची रहदारी त्याच्यावर सुरू होते आणि बघता बघता तिथे रोज ये जा करणाऱ्यांचा महामार्ग उभा राहतो. आज डॉक्टरांच्या कार्यक्रमाची ख्याती देशभरच नाही तर जगभर पसरली आहे.
महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून परदेशातून खूप लोक येतात पाहण्यासाठीच येतात. एक सामान्य व्यक्तीने एवढं मोठं अभियान चालवले शिवाय पाहण्यासाठी येतात हॉस्पिटलमध्ये कसे कसे बदल होतात आहे आणि सेलिब्रेशन कसं करतात ते डॉक्टरांच्या कामाचं कौतुक करतात की मुलगी वाचवा अभियान हे नुसतं नावापुरतं नाही राहिलेलं आहे. खरं एवढ्या डिलिव्हरीज आणि फ्री होतात आणि स्त्री भ्रूण हत्या थांबली गेलेली आहे.
सुरुवातीला वेड्यात काढणारे आज त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत आहेत. देशभरात अनेकांनी त्यांच्या कामाचं अनुसरण देखील केलंय.
जी मेरा नाम सुनील कुमार सैनी है. मैं गुरुग्राम हरियाणा का रहने वाला हूँ. मैं एक प्राइवेट जॉब करता हूँ. तो मैंने एक डॉक्टर हैं जो हैं कथुरिया हॉस्पिटल हैं डॉक्टर ए के कथुरिया. तो मैं उनके पास गया. मैंने डॉक्टर साहब की फोटो दिखाई फेसबुक पर उनके काम दिखाया. तो मैंने उनसे पूछा डॉक्टर साहब कितना वेव ऑफ किया आपने. उन्होंने बोला 100%. तो मेरी खुशी का ठिकाना नहीं रहा. जीवन मल्टी स्पेशलिटी सेंटर है जयकमपुरा गुड़गांव में. वहाँ गए उनके डॉक्टर साहब से बात की तो उन्होंने भी पूरा सपोर्ट किया. 100% उन्होंने एक डिलीवरी फ्री की. तो मैं तो बड़ा उत्साहित हूँ. मैं सोचता हूँ कि सभी समाज के हर वर्ग को इस कैंपेन के साथ जुड़ना चाहिए.
माझा नाव चेतन देवाजी गेराम. मी चंद्रपूर डिस्ट्रिक्ट इथे राहतो आहे. सार्वजनिक गणेश मंडळांचं 2016 या गणेश उत्सवामध्ये मुलगी वाचवा ह्या अभियानाबद्दल आम्ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या देखावामध्ये कमीत कमी 25,000 लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवलेली आहे.
खुद्द त्यांचा स्टाफ सुद्धा पूर्ण तन मन धन स्वरूपाने त्यांच्या सोबत आहे.
एकदम चांगलं वाटतं आणि आम्ही बघतो कौतुकाने. आज आम्हाला आम्ही आज कुठल्या पेपर मध्ये आलो, कुठल्या पेपरला आमच्या सरांचा फोटो आला, कुठल्या पेपरला आमच्या हॉस्पिटलचं नाव आलं. आम्ही पण बघतो आणि दुसऱ्यांना पण दाखवतो हे बघा मी ह्या हॉस्पिटल मध्ये काम करते स्टाफ नर्स म्हणून. अभिमान आहे.
मुलगी वाचवा मुलगी शिकवा ही निवळ म्हणण्याची गोष्ट नसून आज पाळण्याची गोष्ट झाली आहे. अशा अनुकूल परिस्थितीत हा कार्यक्रम आणखीन किती दिवस चालवावा लागणार हा प्रश्न डॉक्टरांना विचारला तेव्हा उत्तर वाखाणण्याजोगं मिळालं. बरं का,
असं स्वतःशीच ठरवलंय की जोपर्यंत देशातील मुलींची संख्या मुलांच्या बरोबरीने होत नाही किंवा जोपर्यंत देशामध्ये सर्व समाज सर्व फॅमिली कुटुंब मुलगी झाल्यानंतर खुश होत नाही तोपर्यंत तर मुलगी झाल्यानंतर मी बिल घेणारच नाही. त्यामुळे लढा तर शेवटपर्यंत चालू ठेवून असं ठरवलेलंच आहे पहिल्यापासून. पण ज्याप्रमाणे देशातील वातावरण बदलतंय, भारत बदलतोय, लोक बदलतात, समाज बदलतोय, तर मला वाटतं ही लढाई माझी 3-4 वर्ष, कारण 3-4 वर्ष ह्या पद्धतीने ज्याप्रमाणे सर्व पब्लिकची साथ मिळते मला 100% वाटतं की बदल 100% होणार आहे. येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये नक्की मुलींची संख्या मुलांप्रमाणे होणार आहे. प्रत्येक कुटुंब मुलगी झाल्यानंतर खुश होणार आहे आणि त्यावेळेस मी मात्र आनंदाने परत मुलगी झाल्यानंतर बिल घेणार आहे आणि तो दिवस मला वाटतं लवकरच येईल.
मुलगी वाचवा मुलगी शिकवा हे हल्ली एक ट्रेंडिंग स्लोगन एका प्रकारचा नारा झालेला आहे आणि हा नारा लावणारे सगळेच संपूर्णपणे तसे वागतातच असं नाही. पण ह्या एका वाक्यावर ह्या एका विचारावर उभं आयुष्य झोकून देणारे बोटावर मोजण्या इतके आहेत हे मात्र नक्की आणि त्यापैकी एक डॉक्टर गणेश राख. गेली 6-1 वर्ष शब्दशः तन मन आणि धन हे सगळं झोकून देऊन डॉक्टर गणेश राख अहोरात्र ही तपस्या करत आहेत. त्यांच्या ह्या तपस्येला त्यांना कुठल्याही अवॉर्डची अपेक्षा नाही, अहो साध्या शाबासकीची अपेक्षा नाही. तर इनफॅक्ट मी जेव्हा त्यांना विचारलं की कोणी जर पुढे येऊन त्यांना मदतीचा हात दिला तर त्यांना ते चालेल का, ते मंजूर होईल का, तर ते म्हणाले
कार्यक्रमाचीच अपेक्षा आहे की हा बदल घडवायचा समाजामध्ये. मग ज्यावेळेस बदल आपण घडवायचा असतो समाजामध्ये, पूर्ण समाज बदलायचा असतो, त्यावेळेस आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जाणं गरजेचं असतं. त्यामुळं बाकी मोठा तर खर्च सोडूनच द्या. एक गुलाबाचं फूल जरी आईला देण्यासाठी आणलं तरी आम्ही त्यांना सहभागी करून घेऊ, कारण प्रत्येकाने थोडं एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे. आणि हे सगळं सर्व बदल घडवायचं असेल तर सर्वांना सहभागी करून घेणं गरजेचं आहे.
इतका निस्वार्थ या जगात कोण आहे सांगा ना. आणि म्हणूनच रेड एफ एमवर आम्ही म्हणतोय की आमच्यासोबत डॉक्टर गणेश राख यांना तुम्ही सुद्धा फक्त लढ म्हणा. डॉक्टर गणेश राख यांची कहाणी प्रस्तुत करण्यामागे अनेक लोकांचा हातभार लागलाय. इन नो पर्टिक्युलर ऑर्डर ऑफ अपिअरन्स डॉक्टर गणेश राख, मिसेस तृप्ती राख, सीमा, भाग्यश्री, डॉक्टर विजय जोशी, मेडिकेअर हॉस्पिटल हडपसरचा अख्खा स्टाफ, दूरदर्शन ह्या सर्वांचे आम्ही आभार मानतो. ह्या भागाचे निर्माण रेड एफ एमच्या स्टुडिओजमध्ये रेड एफ एमच्या अख्ख्या टीमच्या सहाय्याने झाले. तुमच्या ओळखीत जर कोणी अशी व्यक्ती असेल जी समाजासाठी अशी झटत आहे तर आम्हाला फेसबुक किंवा व्हॉट्सअपद्वारे नक्की कळवा. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 8975935935. व्हॉट्सअप मेसेजमध्ये फक्त लढ म्हणा या 3 शब्दांचा उल्लेख नक्की करा. रेड एफ एम बजाते रहो.